आजचे दैनिक सुभक्तिपर बोल 25 जानेवारी। विलंबित झालेल्या सुटका। सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली। परीक्षित 16:26। या युगात देव त्याच्या लोकांना निरनिराळ्या संकटातून सोडवतो, पण सर्वच संकटातून नाही हे जाणून घेणे मनाला सांत्वन देणारे आहे। कारण त्याशिवाय आपण आपल्यावर येत असलेल्या संकटांचा असा निष्कर्ष काढून बसणार की जणू त्याला आपला विसर पडला आहे किंवा आपल्याला नाकारले आहे। तर मग आपण स्वतःला या गोष्टीची स्पष्ट आठवण करून देऊन उत्तेजन प्राप्त करूया की प्रेषितांची कृत्ये 16:19-24 पाऊल आणि सिला यांची सुटका तर केली गेली नव्हती, तरी 25:26 या वचनांमध्ये त्यांची सुटका करण्यात आली। प्रथमतः सुटका करण्यात आली नाही, पाऊल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले, 19:19। अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली, 22। त्यांना पुष्कळ फटके मारले, 23। बंदीशाळेच्या नायकाने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले, 24। पण नंतर सुटका करण्यात आली। मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते। तेव्हा एकाएकी असा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली, 25:26। देव विलंब न करता हस्तक्षेप करू शकला असता, पण त्याने हस्तक्षेप केला नाही, त्यामागची कारणे तोच जाणो। पण त्याने पाऊल व सिला यांच्यावर प्रीती केली। तुमच्यासाठी प्रश्न हा, जर तुम्ही तुमचे जीवन पाऊलाला सुरुवातीला झालेले दुःख आणि त्यानंतर त्याची झालेली सुटका या कायमस्वरूपी होणाऱ्या घडामोडींनी लक्षात ठेवून रचले असेल, तर मग तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात? तुम्ही बंदिस्त आणि फटके खात असलेल्या टप्प्यात आहात की तुमच्या बंदिवासाचे सर्व दरवाजे अचानक उघडले गेले आहे व बंधने तुटली गेली अशा टप्प्यात आहात? हे दोन्ही टप्पे असे आहेत ज्यात देव तुमची काळजी घेत आहेच, त्याने तुम्हाला सोडून दिले नाही वा तुम्हाला टाकून दिले नाही, इब्री लोकास पत्र 13:5। जर तुम्ही बेडीत अडकलेल्या टप्प्यात असाल तर निराश होऊ नका, गाणी गा, बंधने तुटणारच आहे, मुक्तता निश्चित आहे, पण ती कधी आणि कशी होईल हे तुम्हाला ठाऊक नाही। ती मुक्तता मरणाद्वारे देखील होऊ शकते। मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल, प्रगटीकरण 2:10।